पोवला गोलती हिने मंडळी पात्रा गोलती या मुल्खामा फैलालो ख्रिस्ती मंडळी नाव लेन प्रेषित पोवले ई पात्रा लिखला है। बोर साल नीमा चोपड़े भी जोड़ देयावाची तारण नाय एहको इहने मंडळी हिकाड़वामा यावाता ई शिक्षण खोटा है। तारण दोये को जो है त्या हटी बोर सोच पुरो है। उद्याय योग गोलतिया माने मंडळी महाअसने नायते कादा महाकोय भी नायते ईसु ख्रिस्त एन जे त्याल मोला माने उठाडेल तो देव आबो यापाने प्रेषित जायलो पोल त्या मापाने एन मारे जा बादा बहा हेता त्या पाने देव जो आपे आबो त्यापाने एन मालक ईसु ख्रिस्त यापाने तुम्हाल दोया एन शांति रोई। आपे देव आबा मोर्जे प्रमाणे आपाल चालू खराब दुनियापाने सोडवा या हटी मालक ईसु ख्रिस्ते तुम्हें आमे पाफा हटी सोताल देना देव आबा जुलम जुग मोठेपण मिळे आमेन। मान नोवाय लागे का जे तुम्हाल ख्रिस्ता दोयेमा हद्या त्यापाने तुमा ओला महार बिहरी हरी बातमे से फिरी रोहा ते बिहरी नाय तुम्हाल बुलवणारा एन ख्रिस्ता हरी बातमी बोगडवणारा ओला होडा कोला खेता पेन जी हरी बातमी आम्हाय तुम्हाला खी ते कोता बिहरी हरी बातमी आम्हाय तुम्हाला खी नाय तो होरगा माने येनले देवदूत आखी तर त्याल हराप लागे आम्हाय पोयला अखेल ते को आय आम्ही भी पासो आखू का जी तुम्हाय मानही ते कोता बिहरी हरी बातमी कादा तुम्हाला खीते त्याल हराप मिळे काय आय आम्ही महा का देवा दोया मिळवा अहू आय महाल खुश कोरा अहू का आय आजो हदू महाल खुश कोता रोतो ते आय ख्रिस्ता सेवे करी नाय रोतो कहा का बहाय आय तुम्हाल ई आखू का माया आखली देवा हरी बातमी महा आखल्या पुरमाने नाय कहा का ती मान महापाने मिळही नाय एन ती मान कादे हिकाढी भी नाय ते ईसु ख्रिस्त सोते देखायन ते मान ती आखी यहुदी दोरमामाने मागलर जीवन आय केहको जीवातो ई तुमा बोनाला है ती होडा का आय देवा मंडळेल खुबूस खूब सोतवाडू एन ते नाश कोवातो एन मा वाढ ओढला रीती बदल आय डिगो उहवाळातो त्याहाटी मा लोखा मान्या मा उमरे खूप जाहक होता यहुदी दोरमामाय आय होघा आगाडी गोयलातो पेन आय मा येह डेडी माने जोन मोला आगलाने जे देवे मान निवड्यो एन त्या दोये को मान हद्या त्याल ई हरा लाग्य का ते त्या पोहाल मामाय देखाडवा या हटी का ज्या यहुदी नाय त्या लोखामा माये त्या हरी बातमी आगता फिरवा तोवे महा सोलो नाय लेता एन मा आगला जायला प्रेषिता असे यरुशलेम माय उचे नाय जाता आय ताबडतोब अरब सानामा निंगी गयो एन ताने दुमस्काल पासी फिरी येनो पासे तीन वरहे जाये तोवे पेत्राल मिळा यरुशलेम माय उचे गयो एन त्या पाय पोंद्रा दिही रोयो पेन प्रोषिता मान्यो बिहिरो कादो मा नजरे पोड्यो नाय फोकत मालका बहा याकोब मा नजरे पोड्यो ते देखा तुम्हाल आय जे आखू ती खोटा लिखू नाय ई आय देवा हुंबू राखू पासे आय सूर्या एन किलकिया या मुलखामा येनो तवे यहुदिया माने ख्रिस्ती लोखा मोंडळे एन मा मोय ओळख नाती त्या ओला जोनात का पोयलो जो आम्हा सोतवाडे तो ज्या बोरसा नास कोये त्या तो आम्ही जोर साखतो फिर हे तोवे त्या मा बदल देवाल मोठेपणा दा लाग्या।